मम्मी ज्या व्यक्तीला कॉल केला आहे दुसऱ्या कॉलवर व्यस्त आहे. कृपया प्रतीक्षा करा किंवा थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. द पर्सन यू हॅव कॉल्ड इज स्पीकिंग टू समवन एल्स. यू कॅन वेट और कॉल अगेन लेटर. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वह अन्य कॉल पर.
गुड मॉर्निंग डॉक्टर, दिस इज सानिया फ्रॉम SP वेल्थ. वी आर बेस्ड इन मुंबई ठाणे. कैन वी टॉक फॉर 2 मिनट्स प्लीज?